आपण स्वतंत्र प्लेनफील्ड ख्रिश्चन सायन्स चर्च कडून साप्ताहिक बायबलचा धडा ऐकत आहात. प्लेनफील्ड अमेरिकेच्या न्यू जर्सी येथे आहे. अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या, www.plainfieldcs.com. हा धडा आहे रविवारी 11 ऑगस्ट 2024. विषय: आत्मा. सोनेरी मजकूर. स्तोत्रसंहिता: मी जिथे जातो तिथे तिथे तुझा आत्मा असतो. परमेश्वरा, माझी तुझ्यापासून सुटका नाही. परमेश्वरा, मी जर स्वर्गात गेलो तर तिथे तू असतोस. मी जर खाली मृत्यूलोकात गेलो तर तिथेही तू असतोस. उत्तरदायी वाचन: स्तोत्रसंहिता. परमेश्वरा, तू माझी परीक्षा घेतलीस. तुला माझ्याबद्दल सर्व काही माहीत आहे. मी केव्हा बसतो आणि केव्हा उठतो ते तुला माहीत आहे. तुला माझे विचार खूप दुरूनही कळतात. परमेश्वरा, तू माझे संपूर्ण शरीर निर्माण केलेस. मी माझ्या आईच्या गर्भात होतो तेव्हाच तुला माझ्याबद्दल सर्व काही माहीत होते. परमेश्वरा, मी तुझी स्तुती करतो. तू मला अद्भुत आणि अतिशय सुंदर रीतीने निर्मिलेस. तुझे केलेस ते खूपच अद्भुत आहे हे मला चांगलेच माहीत आहे. परमेश्वरा, माझ्याकडे बघ आणि माझे मन जाण. माझी परीक्षा घे आणि माझे विचार जाणून घे. माझ्या मनात काही दुष्ट विचार आहेत का ते बघ आणि मला सनातन मार्गाचा रस्ता दाखव. दडा उपदेश बायबल पासून. इयो, देवाच्या आत्म्याने मला निर्माण केले. मला सर्वशक्तिमान देवाकडून जीवन मिळाले. स्तोत्रसंहिता: परमेश्वरा, तू माझा प्रकाश आहेस आणि माझा तारणारा आहेस. मला कुणाचीही भीती बाळगायला नको. परमेश्वरच माझी आयुष्यभराची सुरक्षित जागा आहे. म्हणून मी कुणालाही भीत नाही. मला परमेश्वराजवळ फक्त एकाच गोष्टीची मागणी करायची आहे. मला हे मागायचे आहे, मला आयुष्यभर परमेश्वराच्या मंदिरात बसू द्या. म्हणजे मी परमेश्वराचे सौंदर्य बघेन आणि त्याच्या राजवाड्याला भेट देईन. मी संकटात सापडलो की परमेश्वर माझे रक्षण करील. तो मला त्याच्या तंबूत लपवेल. तो मला त्याच्या सुरक्षित जागी नेईल. माझ्या शत्रूंनी माझ्या भोवती वेढा घातला आहे, परंतु त्यांचा पराभव करायला परमेश्वर मला मदत करील. नंतर मी त्याच्या डेऱ्यात बळी अर्पण करीन. मी बळी देताना आनंदाने ओरडेन. मी परमेश्वराला आदर दाखविण्यासाठी गाणी गाईन, वाद्ये वाजवीन. यशया: आमच्या धार्मिक सणांच्या नगरीकडे, सियोनकडे पहा. विश्राम करण्याच्या सुंदर जागेकडे, यरुश्लेमकडे पहा. यरुश्लेम कधीही न हलणाऱ्या तंबूसारखी आहे. त्याच्या घट रोवलेल्या मेखा कधीही उखडल्या जाणार नाहीत. त्याच्या दोऱ्या कधीही कापल्या जाणार नाहीत. लूक: मग आत्म्याच्या सामर्थ्यात येशू गालीलास परतला. लूक: यानंतर असे झाले की येशू सर्व गावांतून आणि खेड्यामधून उपदेश करीत व देवाच्या राज्यासंबंधीची सुवार्ता सांगत जात होता आणि 12 प्रेषित त्याच्याबरोबर होते. त्या दिवसात एकदा असे झाले की येशू त्याच्या शिष्यांसह नावेत बसला आणि तो त्यांना म्हणाला, आपण सरोवराच्या पलीकडच्या बाजूला जाऊया. नंतर ते गालील सरोवरापलीकडील गरसेकरांच्या प्रदेशात गेले. जेव्हा तो किनाऱ्यावर उतरला तेव्हा नगरातला एक मनुष्य त्याला भेटला. त्या माणसामध्ये अनेक भूते होती. बराच काळपर्यंत त्याने कपडे घातले नव्हते व तो घरातही राहिला नव्हता. तो कबरांमध्ये राहत होता. जेव्हा त्याने येशूला पाहिले तेव्हा तो मोठ्याने ओरडला व त्याच्या पुढे पडला. तो मोठ्या आवाजात म्हणाला, येशू सर्वोच्च देवाच्या पुत्रा, तुला माझ्यापासून काय पाहिजे? मी तुला विनंती करतो की मला त्रास देऊ नको. तो असे म्हणाला कारण येशूने भूताला त्याच्यातून बाहेर येण्याची आज्ञा केली होती, कारण त्याने त्याला पुष्कळ वेळ धरले होते. त्याला त्यावेळी साखळ्यांनी बांधले होते, पायात बेड्या होत्या व त्याला पहाजात ठेवले होते, परंतु तो नेहमी साखळ्या तोडीत असे व भूते त्याला एकांतात घेऊन जात असत. येशूने त्याला विचारले, तुझे नाव काय आहे? तो म्हणाला, सैन्य, कारण त्याच्यात अनेक भूते शिरली होती. भूतांनी येशूला विनवणी केली की आम्हाला अनंतकाळच्या अंधारात जाण्याची आज्ञा करू नको. डोंगराच्या कडेला डुकरांचा एक मोठा कळप चरत होता. भूतांनी त्याला विनंती केली, आम्हाला त्या डुकरांच्या मध्ये जाऊ दे, आणि येशूने त्यांना तसे करण्याची परवानगी दिली. मग भूते त्या मनुष्यातून बाहेर आली आणि डुकरात शिरली. नंतर डुकरांचा कळप सरोवराकडे जोरात पळाला आणि तो सारा कळप सरोवरात बुडून मेला. जेव्हा डुकरांचा कळप राखणाऱ्यांनी हे पाहिले तेव्हा ते दूर पळाले व त्यांनी नगरात व त्या प्रदेशात हे वर्तमान सांगितले. काय झाले हे पाहण्यासाठी लोक बाहेर आले. ते येशूकडे आले आणि त्यांनी ज्या माणसाच्या अंगातून भूते निघाली होती त्याला येशूच्या पायाजवळ बसलेला त्यांनी पाहिले. त्याने नीट कपडे घातले होते व तो पूर्ण शुद्धीवर होता. या घटनेचे त्यांना भय वाटले. ज्यांनी हे पाहिले त्यांनी तो भूत लागलेला मनुष्य कसा बरा झाला हे त्यांना सांगितले. तेव्हा गरसेकर प्रदेशातील सर्व लोकांनी येशूला त्यांना सोडून जाण्यास सांगितले, कारण ते सर्व फार घाबरले होते. मग येशू नावेत बसून परत गेला. ज्याच्या अंगातून भूते निघाली होती तो त्याच्याबरोबर जाण्यासाठी विनवणी करू लागला, पण येशूने त्याला परत जायला सांगितले आणि म्हणाला, घरी जा आणि देवाने तुझ्यासाठी जे केले आहे ते सांग. तेव्हा तो मनुष्य गेला आणि येशूने त्याच्यासाठी जे काही केले ते नगरातील सर्व लोकांना त्याने सांगितले. रोमकरांस. आणि यापुढे या जगाच्या आदर्शाप्रमाणे आचरण करू नका, त्याऐवजी तुमच्या मनाच्या नवीनपणामुळे तुमचा बदल होऊ द्या, यासाठी की देवाची पूर्ण आणि त्याला आनंद देणारी उत्तम इच्छा काय आहे हे तुम्हाला कळावे व तिचा तुम्ही स्वीकार करावा. तिमथाला. कारण देवाने आम्हाला भित्रेपणाचा आत्मा दिला नाही, तर तो सावधानतेचा व सामर्थ्याची स्फूर्ती देणारा आत्मा दिला आहे. प्रेषितांची अकृत्य. मग पौल अरियपगाच्या सभेपुढे उभा राहिला. पौल म्हणाला, अर्थनईच्या लोकांनो, मी पाहत आहे की सर्व गोष्टींमध्ये तुम्ही फार धार्मिक आहात. ज्याने हे सर्व जग व त्यातील सर्व काही निर्माण केले तोच हा देव आहे. तो जमीन व आकाश यांचा प्रभू आहे. मनुष्यांनी बांधलेल्या मंदिरात तो राहत नाही. हा देव जीवन देतो, श्वास देतो व सगळे काही देतो. त्याला जे पाहिजे ते सगळे त्याच्याकडे आहे. देवाने एका माणसाला आदम निर्माण करून सुरुवात केली. त्याच्यापासून त्याने वेगवेगळे लोक निर्माण केले. देवाने त्यांना सगळीकडे राहण्यास मुभा दिली. देवाने त्यांना काळ व सीमा ठरवून दिल्या. त्यांनी देवाचा शोध करावा अशी त्याची इच्छा होती. कदाचित तो त्यांचा शोध करील व त्यांना तो सापडेल, पण तो आमच्या कोणापासूनही दूर नाही. आम्ही त्याच्यासह राहतो, आम्ही त्याच्यासह चालतो, आम्ही त्याच्यासह आहोत. तुमच्यातीलच काही लोकांनी असे लिहिले आहे, आम्ही त्याची मुले आहोत. रोमकरांस. कारण आत्म्याचा जो नियम ख्रिस्त येशू मध्ये जीवन देतो त्याने पापाचा नियम जो तुम्हाला मरणाकडे नेतो त्यापासून मुक्त केले आहे. देहाचे चिंतन हे मरण आहे, पण आत्म्याचे मनन हे जीवन आणि शांती आहे. कारण जे देह स्वभावाच्या अधीन आहेत त्यांना देवाला प्रसन्न करता येत नाही. देवाचा आत्मा तुम्हामध्ये राहतो तर तुम्ही देहाचे नसून आत्म्याचे आहात. कारण जितक्यांना देवाचा आत्मा चालवितो तिथं काही देवाची मुले आहेत. सायन्स टेक्स्ट बुक सायन्स अँड हेल्थ विथ की टू द शास्त्र वचने कडील परस्पर संबंधित परिच्छेद वाचले. विज्ञान आणि आरोग्य. प्रश्न: असण्याचे वैज्ञानिक विधान काय आहे? उत्तर: पदार्थामध्ये जीवन, सत्य, बुद्धी किंवा पदार्थ नाही. सर्व काही असीम मन आणि त्याचे अनंत प्रकटीकरण आहे, कारण ईश्वर सर्वस्व आहे. आत्मा अमर सत्य आहे, बाब ही नश्वर चूक आहे. आत्मा वास्तविक आणि शाश्वत आहे, बाब अवास्तव आणि तात्पुरती आहे. आत्मा हा देव आहे आणि मनुष्य त्याची प्रतिमा आणि समानता आहे. म्हणून माणूस भौतिक नाही, तो आध्यात्मिक आहे. पिता माता हे देवतेचे नाव आहे, जे त्याच्या आध्यात्मिक सृष्टीशी त्याचे कोमल नाते दर्शवते. प्रेषिताने ते शब्दांत व्यक्त केले, जे त्याने एका उत्कृष्ट कवीच्या मान्यतेसह उद्धृत केले, कारण आपण देखील त्याची संतती आहोत. अमर्याद जीवन आणि प्रेमामध्ये कोणताही आजार, पाप किंवा मृत्यू नाही आणि पवित्र शास्त्र घोषित करतात की आपण जगतो, फलतो आणि आपले असीम देवामध्ये अस्तित्व आहे. त्रुटीच्या भयानक दिन, काळसरपणा आणि गोंधळाच्या वर सत्याचा आवाज अजूनही पुकारतो. आदाम, तू कुठे आहेस? चेतना, तू कुठे आहेस? तू या विश्वासात राहतोस की मन पदार्थात आहे आणि वाईट म्हणजे मन किंवा कला आहे. एकच देव आहे आणि असू शकतो या जिवंत विश्वासात आणि त्याची आज्ञा पाळता. जोपर्यंत हा धडा शिकला जात नाही की देव हा एकमात्र मनावर नियंत्रण ठेवणारा मनुष्य आहे, तोपर्यंत नश्वर विश्वास सुरुवातीप्रमाणेच घाबरेल आणि तू कुठे आहेस या मागणीपासून लपवेल. ही भयानक मागणी, ऍडम तू कुठे आहेस, डोके, हृदय, पोट, रक्त, नसा इत्यादींच्या प्रवेशाद्वारे भेटले जाते. हे बघ, मी येथे आहे, शरीरात आनंद आणि जीवन शोधत आहे. परंतु केवळ एक भ्रम, खोट्या दाव्यांचे मिश्रण, खोटे आनंद शोधत आहे. वेदना, पाप, आजारपण आणि मृत्यू. देह आत्म्याविरुद्ध लालसा करते. देह आणि आत्मा कृतीत एकत्र येऊ शकत नाहीत, जेवढे चांगले वाईटाशी एकरूप होऊ शकते. थांबणे आणि अर्धवट स्थिती घेणे किंवा आत्मा आणि पदार्थ, सत्य आणि त्रुटी यांच्या बरोबरीने कार्य करण्याची अपेक्षा करणे शहाणपणाचे नाही. एकच मार्ग आहे, म्हणजे देव आणि त्याची कल्पना, जो आध्यात्मिक अस्तित्वाकडे नेतो. आम्ही खोट्या पायावर सुरक्षितपणे उभारू शकत नाही. सत्य एक नवीन प्राणी बनवते, ज्यामध्ये जुन्या गोष्टी निघून जातात आणि सर्व गोष्टी नवीन होतात. आकांक्षा, स्वार्थ, खोटी भूक, द्वेष, भय, सर्व कामुकता. अध्यात्माला नम्रता आणि अस्तित्वाची विपुलता देवाच्या बाजूने आहे. चांगले. मनुष्य देवापासून वेगळा झाला आहे या समजुतीपासून आपण मुक्त होऊ या आणि केवळ ईश्वरी तत्व, जीवन आणि प्रेम यांचे पालन करूया. सर्व खऱ्या आध्यात्मिक वाढीसाठी येथे प्रस्थानाचा मोठा मुद्दा आहे. देव आणि मनुष्य यांचे संबंध, दैवी तत्व आणि कल्पना विज्ञानात अविनाशी आहेत आणि विज्ञान कोणतीही चूक जाणत नाही किंवा सुसंगततेकडे परत येत नाही, परंतु दैवी आदेश किंवा आध्यात्मिक नियम धारण करतो, ज्यामध्ये देव आणि त्याने जे काही निर्माण केले ते परिपूर्ण आणि शाश्वत आहे, जे त्याच्या शाश्वत इतिहासात अपरिवर्तित राहिले आहे. विज्ञानामध्ये सर्व अस्तित्व शाश्वत, आध्यात्मिक, परिपूर्ण, प्रत्येक क्रियेत सुसंवादी आहे. त्याच्या विरुद्ध निराशाऐवजी परिपूर्ण मॉडेल आपल्या विचारांमध्ये उपस्थित राहू द्या. विचारांचे हे अध्यात्मीकरण प्रकाशात येऊ देते आणि दैवी मन मृत्यू नव्हे तर तुमच्या चेतनेमध्ये आणते. एकदा येशूने एका रोगाचे नाव विचारले, एक आजार ज्याला आधुनिक लोक स्मृतीभ्रंश म्हणतात असे रेकॉर्ड केले आहे. राक्षसाने किंवा दुष्टाने उत्तर दिले की त्याचे नाव सैन्य आहे. त्यानंतर येशूने वाईट गोष्टी काढून टाकल्या आणि वेडा माणूस बदलला आणि लगेच बरा झाला. पवित्र शास्त्रात असे दिसते की येशूने वाईट गोष्टींना स्वतःला पाहिले आणि त्यामुळे नष्ट केले. सर्व आजाराचे कारण आणि पाया म्हणजे भीती, अज्ञान किंवा पाप. रोग नेहमी चुकीच्या अर्थाने मानसिक मनोरंजनासाठी प्रेरित होतो, नष्ट होत नाही. रुग्णांची भीती घालवून नेहमी उपचार सुरू करा. जर तुम्ही भीती पूर्णपणे काढून टाकण्यात यशस्वी झालात तर तुमचा रुग्ण बरा होतो. वेडेपणाचा उपचार विशेषतः मनोरंजक आहे. जरी हट्टी केस असले तरी सत्याच्या वंदनीय कृतीसाठी बहुतेक रोगांपेक्षा ते अधिक सहजतेने उत्पन्न देते, जे त्रुटीचा प्रतिकार करते. वेडेपणा बरा करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या युक्तिवाद इतर रोगांप्रमाणेच आहेत. म्हणजे पदार्थ मेंदू मनावर नियंत्रण ठेवू शकतो किंवा विचलित करू शकतो, त्रास देऊ शकतो किंवा त्रास देऊ शकतो अशी अशक्यता. सत्य आणि प्रेम निरोगी स्थितीची स्थापना करतील, नश्वर मन किंवा रुग्णाच्या विचारांना मार्गदर्शित करतील आणि नियंत्रित करतील आणि सर्व त्रुटी नष्ट करतील. मग त्याला स्मृतीभ्रंश, द्वेष किंवा इतर कोणतेही मतभेद असोत. जेव्हा पदार्थावरील विश्वास जिंकला जातो तेव्हा चेतना एक चांगले शरीर तयार करते. आध्यात्मिक समजुतीने भौतिक विश्वास दुरुस्त करा आणि आत्मा तुम्हाला नव्याने तयार करेल. देवाला अपमानित केल्याशिवाय तुम्ही पुन्हा कधीही घाबरणार नाही आणि हृदय किंवा शरीराचा कोणताही भाग तुमचा नाश करू शकेल यावर तुमचा विश्वास बसणार नाही. नश्वरांनी देवाकडे गुरुत्वाकर्षण केले पाहिजे, त्यांचे स्नेह आणि उद्दिष्टे आध्यात्मिक वाढली पाहिजेत, त्यांनी अस्तित्वाच्या व्यापक व्याख्यांच्या जवळ असणे आवश्यक आहे आणि अनंताची काही योग्य जाणीव प्राप्त करणे आवश्यक आहे, जेणेकरून पाप आणि मृत्यू टाळता येईल. आत्म्यासाठी वस्तू सोडून जाण्याची ही वैज्ञानिक जाणीव कोणत्याही प्रकारे मनुष्याला देवतेमध्ये आत्मसात करणे आणि त्याची ओळख गमावणे सूचित करत नाही, परंतु मनुष्याला विस्तारित व्यक्तिमत्व, विचार आणि कृतीचे विस्तृत क्षेत्र, अधिक विस्तृत प्रेम, उच्च आणि अधिक प्रदान करते. कायम शांतता. मन हे शारीरिक इंद्रियांचे स्वामी आहे आणि ते आजार पाप आणि मृत्यूवर विजय मिळवू शकते. देवाने दिलेल्या या अधिकाराचा वापर करा. आपल्या शरीराचा ताबा घ्या आणि त्याची भावना आणि कृती नियंत्रित करा. चांगल्या विपरीत असलेल्या सर्व गोष्टींचा प्रतिकार करण्यासाठी आत्म्याच्या बळावर उठा. देवाने माणसाला यासाठी सक्षम बनवले आहे आणि दैवीपणे मानवाला दिलेली क्षमता आणि सामर्थ्य याला काहीही कमी करू शकत नाही. आध्यात्मिक जीवन आणि आशीर्वाद हेच एकमेव पुरावे आहेत ज्याद्वारे आपण खरे अस्तित्व ओळखू शकतो आणि अव्यक्त शांती अनुभवू शकतो, जी सर्व शोषक आध्यात्मिक प्रेमातून मिळते. जेव्हा आपण ख्रिश्चन विज्ञानातील मार्ग शिकतो आणि माणसाचे आध्यात्मिक अस्तित्व ओळखतो तेव्हा आपण देवाची निर्मिती पाहू आणि समजून घेऊ. पृथ्वी स्वर्ग आणि मानवाचे सर्व वैभव. मी आता चर्च मॅन्युअल मध्ये दिलेल्या मेरी बेकर एडी कडून 3 दैनंदिन कर्तव्ये वाचू. रोजची प्रार्थना. दररोज प्रार्थना करणे हे या चर्चमधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल. तुझे राज्य ये, माझ्यामध्ये दैवी सत्य जीवन आणि प्रीती यांचे राज्य स्थापित व्हावे आणि माझ्यापासून सर्व पापांवर राज्य करू द्या. आणि तुझे शब्द सर्व मानवजातीचे स्नेह समृद्ध करू आणि त्यांच्यावर राज्य करू दे. हेतू व कृतींचा नियम. द मदर चर्चच्या सदस्यांच्या हेतू किंवा कृतीबद्दल वैरभाव किंवा केवळ वैयक्तिक आसक्तीच उत्तेजन देऊ नये. विज्ञानात दैवी प्रेम एकट्याने माणसावर राज्य करते आणि एक ख्रिश्चन वैज्ञानिक प्रेमात गोड सुविधांना प्रतिबिंबित करते, पापाची निंदा करते, खरा बंधुता दानशूरपणा आणि क्षमा यामध्ये. या चर्चमधील सदस्यांनी दररोज सर्व प्रकारच्या वाईटापासून वाचलेले, भविष्य सांगण्यापासून, न्यायनिवाड्यापासून, निंदा करण्यापासून, समुपदेशनातून, प्रभाव पाडण्यापासून किंवा चुकीच्या मार्गाने प्रभावित होण्यापासून वाचण्यासाठी प्रार्थना करावी. कर्तव्याची सतर्कता. आक्रमक मानसिक सूचनेविरुद्ध दररोज स्वतःचा बचाव करणे आणि देव, त्याचा नेता आणि मानवजातीबद्दल त्याच्या जबाबदा पूर्णविराम हलत या विसरणे किंवा दुर्लक्ष करणे हे या चर्चमधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल. त्याने केलेल्या कृत्यांबरोबरच त्याचा न्याय होईल.